और इसी ट्रेंडिंग ट्रैक के साथ जो बात ट्रेंडिंग हो रही है वो है धोनी के सेंचुरी की, और उसी के साथ कैप्टन कूल ने जो अपना कूल गवा दिया वो भी तो है ट्रेंडिंग। हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। किती ही मोठा माणूस असो, किती ही शांत असो किंवा काहीही असो, पण असं होतच कधी ना कधी की खूप जास्त पायलप झालेल्या गोष्टी असतात आणि डायरेक्ट रागाचा भडकाच उडतो। म्हणजे बराचसा कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण मग एखाद्या दिवशी तो स्फोट होतो म्हणजे होतोच। असं तुमच्यासोबत कधी झालंय का, जसं आत्ता धोनी बरोबर झालं कालच्या मॅचमध्ये? काय म्हणणंय विनायकचं?
विनायक शिंदे बोलतो।
हाय विनायक, तुझ्या बाबतीत असं कधी काय झालंय का, म्हणजे शांत राहणारा माणूस जो असतो त्याचा कधी ना कधी टेम्पर आउट होतोच, डोकं सटकतच, तर तुझ्या बाबतीत?
माझ्या बाबतीत रोजच होतं तसं।
काय होतं असं?
सकाळी सकाळी जेवायचं लवकर करूनच देत नाही, मला भूक लागते, मला स्नान झाल्यानंतर नाही का पहिले मला जेवायला पाहिजे।
अच्छा,
आणि बायको लवकर करूनच देत नाही।
अच्छा अच्छा, मग त्यामुळे रोज सकाळी डोकं सटकत?
लवकर लवकर सटकत।
ओके, मग आता त्याच्यासाठी काय करतोस तू? आता म्हणजे रोजच असंच होतं तर मग त्याच्यावरती तू स्वतः काहीतरी उपाय शोधलायस का?
शोधलेलाय, आता घरी सकाळी जेवण करणं बंद करून टाकलेलं।
अरे बापरे, जेवणच बंद केलं?
हा, बाहेर जाऊन नाश्ता करून घ्यायचं।
अच्छा अच्छा,
स्नान झाले नाही का दर्शन घ्यायचं मारुतीचं, लगेच तिथं गाडा असतो, पोहे खायचे, घरी यायचं।
हा मस्त उपाय, म्हणजे समोरच्यालाही टेन्शन नको आणि आपल्यालाही टेन्शन नको, आपण आपली काहीतरी वेगळी सोय करून घ्यायची, कशाला चिडचिड करत बसायची ना। विनायकचं उत्तर आपल्याला आवडलंय। तुमच्यासोबत असं कधी झालंय का, म्हणजे कधीतरी खूप जास्त संयम ठेवून मग अगदी पारा तुमचा वर गेलाय आणि स्फोटच झालाय डायरेक्ट, कधी असं झालंय का? कॅप्टन कूलनी जसं कूल गमावला तुमच्यासोबत झालं असेल कधी असं तर सांगा। डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।